Jazz.com. आमच्या वाटणीस आलेल्या लहानशा जागेवर झोपडी बांधावयास आरंभ झाला. मातीच्या भिंती होत्या, कच्च्या विटा, त्यात कोकणात मापे असतात. विटांहून आकाराने मापे मोठी असतात. या मापांच्या भिंती उभारल्या, घर गवतानं शाकारिले, घरातील जमीन तयार करण्यात आली, घर गवतानं शाकारलं, घरातील जमीन तयार करण्यात आली. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन घरात प्रवेश करण्याचं ठरलं. आईला वाईट वाटत होतं आणि आनंदही होत होता. शेजारी दिरांची मोठमोठल्ली घरे, बंगले आणि आपलं लहानसं गवतारू घर, असा विचार तिच्या मनात येई. पण पुन्हा ती म्हणे, काही झालं तरी हे स्वातंत्र्य आहे, मी मालकीण आहे इथली, कोणी मला इथे येऊन उठ म्हणणार नाही. झोपडी वजा घराची वास्तुशांती करण्यात आली. प्रथम घरात देव नेऊन ठेवले, मग सामान नेलं. नारळाचे घाटले आईनं केले होते, प्रसंग साजरा केला पाहिजे होता. सारा दिवस गडबडीत गेला. वडील लोकांना सांगत होते, तात्पुरतं बांधलं आहे, पुढे याहून मोठं बांधू. पण आमची आई आम्हास म्हणे, यांच्या हातून मोठं घर आता केव्हा आणि कोठून बांधलं जाणार? मला आता मोठं घर देवाकडे गेल्यावरच मिळेल. पण ही मठीच माझा स्वर्ग आहे, कारण मी इथे स्वतंत्र आहे, मिंधेपणा नाही इथे. इथे खाल्लेली मीठभाकर अमृतासारखी लागेल, पण परक्यांकडे खाल्लेली बासुंदी सुद्धा नको. त्या दिवशी रात्री आम्ही अंगणात बसलो होतो. आकाशात तारे चमकत होते, चंद्र केव्हाच मावळला होता. आईला धन्यता वाटत होती. घर लहान होतं, पण घराच्या पुढे आणि मागे मोठं अंगण होतं. हे अंगण, हे जणू खरं घर. आई म्हणाली, श्याम, नवं घर आवडलं का रे तुला? मीही म्हणालो, हो, छान आहे की आपलं घर. गरिबांची घरं अशीच असतात. आपल्या मथुरीचे घर असेच आहे, तिला आपले घर फार आवडेल. माझे शब्द ऐकून आईला वाईट वाटले. जी मथुरी आमच्याकडे कांडायला येई, तिच्या घरासारखे आपले घर नाही. आईला वाईट नाही वाटलं. ती म्हणाली, होय, मथुरी गरीब आहे, पण मनाने किती श्रीमंत आहे. आपणही या लहान घरात राहून मनानं मोठी होऊयात, मनानं श्रीमंत होऊयात. होय, आपण मनानं श्रीमंत होऊ, खरंच होऊ, मी म्हटलं. इतक्यात आकाशातून एक तारा तुटला. आई एकदम गंभीर झाली. धाकटा भाऊ म्हणाला,
आई, केवढा का तारा होता?
आई गंभीरच होती. ती म्हणाली, श्याम, तुझ्या आईच्या जीवनाचा तारा लवकरच तुटेल असं तर नाही ना तो सांगत? ते वरचे मोठे मोकळे सुंदर आकाश मला तर वर नाही ना बोलवीत? मला बोलवण्यासाठी तर नाही ना आला हा वारा?
नाही ग आई, तो हे आपलं स्वतंत्र घर पाहण्यासाठी आलाय. त्याला आपलं साधं घर, हे स्वतंत्र घर स्वर्गापेक्षाही अधिक आवडलं असेल. यमुनेच्या पाण्यात गोपाळांनी हात धुतल्यावर जे शीतकण पाण्यात पडतात ते खाण्यास स्वर्गातील देव येत, असे त्या हरिविजयात नाही का म्हटले? तसंच हे घर पाहावयास हे तारेही येतील, कारण आपल्या घरात प्रेम आहे, तू आहेस, मी म्हटलं. माझ्या पाठीवरून वात्सल्यानं भरलेला हात फिरवत आई म्हणाली, श्याम, कोणी रे तुला असं बोलावयास शिकवलं? किती गोड आणि सुंदर बोलतोस. खरंच आपलं हे साधं सुंदर घर ताऱ्यांनाही आवडेल, साऱ्यांनाच आवडेल.
अभिवाचन मंदार कुलकर्णी. ध्वनी संयोजन दर्शन पोळ, नेहा स्टुडिओज पुणे. नाटकवाला प्रस्तुती.